अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी वासंती काळे मनापासून स्वागत करते। श्रोते हो, परदेशात मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्या कार्याची शासन स्तरावर दखल घेण्यासाठी आणि त्यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी मराठी भाषा विभागांतर्गत काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेनं आंतरराष्ट्रीय मंच स्थापन केला आहे। या मंचाच्या माध्यमातून परदेशातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांची माहिती शासनाकडे पाठवणं आवश्यक असतं। त्यासाठी संबंधित संस्था, व्यक्ती आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी समन्वयक किंवा उपसमन्वयकांची नेमणूक राज्य मराठी विकास संस्थेकडून करण्यात येते। आज आपण थायलंडमधल्या अमित वाईकर यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार वाईकर सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
नमस्कार, आणि थायलंडमधनं आपल्या सगळ्यांशी बोलतो आहे म्हणून सवादी खाप।
वाईकर सर, आपला थायलंडमधला प्रवेश हा नोकरीच्या निमित्तानं झाला असेल, तर कधीपासून आपण इथं आहात, नेमक्या कोणत्या कारणासाठी आलात आणि उपसमन्वयक म्हणून नेमण्यापर्यंतचा आपला प्रवास कसा झाला ते थोडक्यात सांगा।
आता 18 वर्ष झाले आहेत मी आणि माझा परिवार आम्ही भारताबाहेर आहोत। आधी जर्मनी, मग शंघाई चायनामध्ये 12 वर्ष आणि मागच्या 4 वर्षापासून आम्ही इथे थायलंडमध्ये आहोत। शंघाईमध्ये आम्ही गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची एक वृत्ती मनात जागृत झाली। आम्ही मराठी भाषा, आपली संस्कृती हे चायनामध्ये आणण्याचं भरपूर प्रयत्न केले, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले। हे सगळं करत असताना 2019 साली भारत सरकारने मला प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दिला। त्या कार्यक्रमात माझी भेट ज्ञानेश्वर मुळे सरांशी झाली। त्यांचं काम, त्यांचं व्यक्तिमत्वात मी खूप प्रभावित झालो। त्यांच्यासोबत वेगळेवेगळे सामाजिक प्रकल्पात आम्ही जुडलेले आहोत, आमचं काम चाललं आहे। इथे थायलंडमध्ये आल्यानंतर सरांनी मला मराठी भाषा उपसमन्वयक बन असा हुकूमच केला असं म्हटलं तर काही चूक नाही। त्यांची आज्ञा झाली आणि म्हणून मी हा कार्यक्रम आणि ही जिम्मेदारी स्वीकारली।
वाईकर सर, थायलंडमध्ये साधारणतः किती मराठी कुटुंब आहेत? कारण युरोप अमेरिकेच्या तुलनेमध्ये म्हणजे हा देश छोटा आहे, मग ह्या मराठी कुटुंबांपर्यंत आपण कसं पोहोचतात? त्यांचा प्रतिसाद एकत्र येणं म्हणजे सण उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याबाबत कसा असतो?
थायलंडमध्ये 700 ते 800 मराठी कुटुंब आहेत। बहुतांश कुटुंबीय इथे बँकॉकमध्येच आहेत, काही दुसऱ्या दुसऱ्या शहरात आहेत, पण 90%हून जास्त कुटुंबीय बँकॉकमध्येच आहेत। आता त्यांच्याशी संपर्क हा 2 वेगळ्या असोसिएशन्समधनं होतो। एक म्हणजे इथे मराठी मंडळ बरेच वर्षापासून प्रस्थापित आहे, माझी पत्नी मराठी मंडळाची कोर टीममध्ये आहे, आणि प्रवासी भारतीय सन्मान मिळाल्यामुळे मला इथल्या भारतीय दूतावासात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी बोलवलं जातं। तिथेसुद्धा बरेच मराठी लोक, मराठी कुटुंब तिथे भेटतात आणि त्यांच्याशी संपर्क होतो। आता मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही प्रामुख्याने 2 कार्यक्रमांमधनं पुढे इथे आणण्याचा मी प्रयत्न करत असतो। एक म्हणजे आपला गणपती उत्सव, जो मराठी मंडळ अगदी खूप थाटात साजरा करतो, आणि दुसरं म्हणजे खरंच एक उत्साहाची गोष्ट अशी आहे की मराठी मंडळ इथे महाराष्ट्र दिवस साजरा करतो. यावर्षीच्या महाराष्ट्र दिनात महाराष्ट्र सरकारचा हा जो उपक्रम आहे मराठी भाषांची मराठी संस्कृती पुढे नेण्याचा, त्याच्याबद्दल मला अगदी विस्तारित प्रमाणात लोकांना सांगता आलं. त्यांचा प्रतिसाद खूपच छान होता. बरेच नवे मराठी लोकांना या कार्यक्रमात या उपक्रमात स्वतःला सहभाग करून घ्यायचा आहे. त्या सगळ्यांनी मला संपर्क केला आणि प्रत्येकालाच असं वाटतं की कुठे ना कुठे महाराष्ट्र सरकार हा जे इतकं छान उपक्रम करते आहे त्याच्यात आपला खारीचा वाटा नक्कीच त्यांनी द्यावा असा हा प्रवास आत्तापर्यंत राहिला आहे.
पुढच्या पिढीत मराठी सण किंवा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आपल्याकडून किंवा त्यांच्या पालकांकडून काय प्रयत्न केले जातात किंवा पुढे काही प्रयत्न करण्याचा आपला असा मानस आहे का?
मराठीपण हे जपायला पालक सगळ्यात जास्त जबाबदार आहेत आणि मला खूप आनंद आहे की थायलंडमध्ये बँकॉकमध्ये बहुतांश मराठी पालक आपल्या मुलांशी घरी मराठीतच बोलतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. विचार करा ना, त्या मुलांना शाळेत तर इंग्लिश शिकावं लागतं कारण की ते अनिवार्य आहे, पण घरी हे पालक आपल्या मुलांचे मराठीत बोलतात. दुसरं म्हणजे आपले मराठी सण हे अगदी थाटात मराठी मंडळ तर साजरं करतच पण घरोघरी होतात. आत्ताच बघा ना, गणपती उत्सव झाला आणि मला आणि माझ्या पत्नीला अहो 20-25 घरांमधनं आमंत्रण होती. त्या घरात जाऊन त्या मुलांच्या आरती जेव्हा ते म्हणतात, आमच्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करतात, हे सगळं बघून खूप छान वाटतं. आणि अखेरचं म्हणजे की मराठी मंडळ हे खरंच जेव्हा जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा आमच्या सगळ्यांची ही अपेक्षा असते आणि आम्ही प्रयत्नही असतात की मुलांना वेगळेवेगळे कार्यक्रम त्याच्यात सादर करायला लावायचे आणि प्रयत्न असा असतो की त्यांनी ते मराठीत प्रस्तुत करावे. असे सगळे उपक्रम आपण प्रयत्न करतो, पालक प्रयत्न करतात मराठी पण जपण्यासाठी.
आता ही थायलंडमधली मुलं आहे, घरामध्ये मराठी तर बोलत असतीलही पण लिहिणं म्हणा किंवा देवनागरीमध्ये तर वाचन किंवा पाठांतर करणं, देवनागरीत लिहिणं या बाबी किंवा इतिहास साहित्य गायनातले विशिष्ट जे शब्द असतात ते मुलांना किंवा तरुण पिढीला कळणं हे फारच कठीण असेल. मग त्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जातात का? किंवा एकंदरीतच म्हणजे मराठी भाषा आणि संस्कृतीकडे त्या मुलांचा ओढा असावा, तो वाढावा आणि टिकून राहावा यासाठी पण काही प्रयत्न केले जातात का?
आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की थायलंडमध्ये घरी आपली मुलं मराठी बोलतात नक्कीच आहेत, पण मराठी लिहिणं किंवा त्यांना मराठी साहित्य तेवढं उपलब्ध होत नाही. आणि याचं एक कारण आहे की इथे मी तसं तुम्हाला सांगितलं की 700 ते 800 मराठी कुटुंब आहेत, म्हणून त्यांच्यासाठी एक मराठी शाळा चालू करणं हे शक्य नाही आहे. असा प्रयत्न आम्ही करून बघितला पण ते शक्य होत नाही आहे. अमेरिकेत आणि बाकी काही देशांमध्ये ते शक्य आहे कारण की तिथे एकेका गावांमध्येच हजारोच्या संख्येने मराठी लोक आहेत, पण इथे तसं नाही आहे. हा प्रॉब्लेम एकदा कळल्यावर एक छान मला मार्ग जो दिसला तो म्हणजे इथे एक खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे, ती आहे महिडॉल युनिव्हर्सिटी, आणि त्यांनी भारत स्टडी सेंटर असं सुरू केलं आहे. आणि सुदैवाने मी त्या भारत स्टडी सेंटरच्या बोर्डवर आहे. तिथे माझा आता प्रयत्न आहे की जसं त्यांनी भारत स्टडी सेंटर केलं आहे तसंच मराठी भाषा स्टडी सेंटर तिथे त्यांनी चालू करावं. आणि जे चालू केल्यामुळे मला आणि आपल्या महाराष्ट्र सरकारला आपल्याला तिथे मराठी पुस्तकं, मराठी साहित्य, मराठी कवितांची पुस्तकं, आपल्या शूरवीरांची पुस्तकं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि वेगवेगळ्या शूरवीरांची आपल्याला कादंबऱ्या पुस्तकं तिथे ठेवता येतील. आणि मग त्या लहान मुलांना मुलींना तिथे आपल्याला आणून ते साहित्य त्यांना उपलब्ध करून देता येईल. किंबहुना ते घरीही घेऊन जाऊ शकतात, त्यांचे पालक ते पुस्तक घेऊन जाऊ शकतात, त्यांना वाचून दाखवू शकतात आणि कुठेतरी या सगळ्यांनी त्यांना मराठी भाषा त्याची गोडी आणि मराठी साहित्यच नाही तर आपला मराठी इतिहास त्या मुलांना कळेल. एकदा त्या इतिहासाशी प्रेम जुडलं की मग मराठी भाषेची आणि शेवटी आपल्या महाराष्ट्राशी प्रेम होणार, याच्यात मला तरी काही दुमत नाही किंवा शंका वाटत नाही.
वाईकर सर, उपसमन्वयक म्हणून काम करताना आपल्याला एखादा चांगला वाईट अनुभव आला असेल तर त्याविषयी आम्हाला सांगा.
आपण विचारलेला हा प्रश्न बराच इंटरेस्टिंग आहे. माझे मित्र आणि इथला जो
मराठी समाज आहे ते सगळे मला द मोस्ट पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी असं म्हणतात. म्हणून असा काही निगेटिव्ह अनुभव तर काही मला आला नाही आहे किंवा तो माझ्या मनात नाही आहे, आला असेल तरी पॉझिटिव्ह अनुभव खूप आले आहेत. त्यातले दोन तीन मला जे आठवत आहेत ते असे आहेत की मी जसं आपल्याला सांगितलं की जेव्हा मी महिडॉल युनिव्हर्सिटीला हे प्रपोजल घेऊन गेलो की आपल्याला तिथे मराठी भाषेबद्दल आपल्याला एक विभाग तिथे चालू करता येईल का, तर त्यांचा जो प्रतिसाद होता तो त्यांना खूपच आवडला. त्यांना आश्चर्य वाटलं की महाराष्ट्र सरकार हे आपल्या मेहनतीवर आणि आपल्या हिमतीवर एवढा मोठा जागतिक प्रकल्प चालवत आहेत आपली मराठी भाषा सातासमुद्रापार नेण्याबाबत, आणि ते खूप आनंदी झाले हे बघून. आणि त्यांनी अगदी मला प्रतिसाद दिला की आपण हे सुरू करू आणि आता त्यांच्यासोबत MOU सगळे डिस्कशन्स मला आता करायचे आहेत. दुसरा खूप चांगला अनुभव म्हणजे की असं म्हटलं जातं की हे जे उपसमन्वयक आहेत आणि ते जे स्थानिक मराठी मंडळ असतात त्यांचं काही खूपदा पटत नाही, पण आमच्या थायलंडमध्ये तसं नाही आहे. मी जेव्हा ही विनंती इथल्या मराठी मंडळाच्या अध्यक्षांकडे घेऊन गेलो की मला तुमच्यासोबत काम करायचं आहे आणि आपल्याला सोबत मराठी भाषा आणि मराठी संस्कृती पुढे न्यायची आहे, तर नुसता प्रतिसादच पॉझिटिव्ह नव्हता. पण मी जसं आपल्याला सांगितलं आधीची यावर्षीच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात मला तब्बल 20 मिनिटं देण्यात आले, ज्याच्यात मी सगळ्या समुदायाला महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम, याच्या मागचा सिद्धांत आणि आपल्याला या उपसमन्वयक म्हणून मला आणि महाराष्ट्र सरकारला थायलंडमध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत ह्या सगळ्या सांगता आल्या. त्याच्याबद्दल खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मला नवे लोकांना या आपले ही जी मोहीम आहे त्याच्यात आणता आलं. म्हणून पॉझिटिव्हच पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह काय नाही.
थायलंड इथं उपसमन्वयक म्हणून काम करणारे अमित वाईकर सर यांनी मराठी बांधव आणि मराठी संस्थांसाठी ते काय काम करतात आणि कसं काम करतात याविषयी आपल्याशी संवाद साधलात. सर, आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.